घुणावती ह्या दिशा आस का लागते काढ लागे मना
तुझी सयंतरी करी अधीर बावरी सारीच भासी अनोळखी तुझा विना
साधही
स्वप्न जागर